आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह 42,000 कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार। शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन। दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार। चीनवर अतिरिक्त 100% आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचा निर्णय। आणि वेस्ट इंडीजबरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 5 बाद 518 धावसंख्येवर घोषित। अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह 42,000 कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या 5,450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं। शेतकरी कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करणं हे या योजनांचं उद्दिष्ट आहे। देशात आज डाळीची आयात करावी लागते, त्यामुळे डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। देशातल्या 35 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। यात तूर, उडीद, मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल। याचा फायदा 2 कोटी डाळ उत्पादकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले। धनधान्य योजनेत पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं।
पीएम धनधान्य कृषी योजना में हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा है। आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं। इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है।
प्रशासनानं शेतकऱ्यांसोबत मिळून धनधान्य योजनेची अंमलबजावणी करावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या 11 वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला। या काळात अन्नधान्य उत्पादन 900 लाख मेट्रिक टन वाढलं, फळभाज्या उत्पादन 640 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढलं, 6 मोठ्या खत उत्पादन कंपन्या उभ्या राहिल्या, मत्स्योत्पादन, मध उत्पादन दुप्पट झालं, कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं। कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषी मंत्री म्हणाले। रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली। प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 3,90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चौहान म्हणाले।
जैसे लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी, कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे, पर अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे, विदेशी नहीं खरीदेंगे। स्वदेशी मतलब अपनी देश में बनी हुई चीजें।
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत नव्यानं सुरू झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली। या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले। इथे पुरवलेल्या सुविधा आणखी 76 रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं। यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवायला मदत होईल असं ते म्हणाले। आगामी दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं विशेष रेल्वेगाड्या धावतील अशी माहिती वैष्णव यांनी दिली। लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे। लोकशाही मूल्य, नागरी स्वातंत्र्य आणि लोकांचं सबलीकरण यासाठी वचनबद्ध राहिलेले जयप्रकाश नारायण हे द्रष्टे नेते होते अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे। तर नानाजी देशमुख यांच्या निस्वार्थी सेवेच्या तत्वांनी सर्वांना प्रामाणिक आणि समर्पित भावनेनं देशसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। नक्षलींच्या 3 मोठ्या नेत्यांनी काल तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली। के व्यंकटय्या उर्फ विकास, एम वेंकटराजू उर्फ चंदू आणि तोडम गंगा उर्फ सोनी अशी त्यांची नावं आहेत. या तिघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचं इनाम होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. अमेरिकेनं येत्या 1 नोव्हेंबरपासून चीनवर अतिरिक्त 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीननं मौल्यवान दुर्मिळ खनिजांवर नव्याने निर्यात निर्बंध लावल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनकडून आयात होणाऱ्या मालावर 130% कर लागू होईल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनने निर्यात नियंत्रण रद्द केल्यास हा कर मागे घेतला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. इस्रायल आणि हमास दरम्यान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून इस्रायल आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते इस्रायलच्या संसदेत भाषण करणार असून नंतर शस्त्रसंधीतल्या कलमांनुसार मुक्त झालेल्या पोलिसांशी ते संवाद साधणार आहेत. या शस्त्रसंधीमुळे पश्चिम आशियात शांतता नांदेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. 2023 पासून चाललेल्या संघर्षाला या युद्धबंदी करारामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीतून इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी नागरिक उत्तर गाझा पट्ट्यांवर परतले आहेत. या करारामुळे इस्रायल हमास युद्ध संपण्याची चिन्ह दिसत आहेत. गाझा पट्ट्यांमधून इस्रायलच्या फौजाही माघारी परतत असल्याची माहिती अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी दिली आहे. गाझामध्ये अजूनही 48 युद्धकैदी असून यापैकी 20 जण जिवंत असल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हमास येत्या सोमवारपर्यंत या सर्वांची मुक्तता करण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या करारानुसार गाझा पट्ट्यात मानवतावादी सहाय्य पुरवण्याचा मार्गही खुला झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 5 बाद 518 धावसंख्येवर घोषित केला आहे. कर्णधार शुभमन गिल 129 धावांवर नाबाद राहिला. कालच्या 2 बाद 318 धावसंख्येवरून आपला पहिला डाव सुरू करणाऱ्या भारतानं आपला तिसरा गडी झटपट गमावला. काल दिवसअखेर 173 धावांवर नाबाद असलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या 2 धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर मात्र कर्णधार शुभमन गिल आणि नितेश कुमार रेड्डीनं चौथ्या कड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. उपहारापर्यंत भारतानं 4 बाद 427 धावांपर्यंत मजल मारली होती. हवामान. दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथे आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर केरळ, आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला. राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग, अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह 42,000 कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार. शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार. चीनवर अतिरिक्त 100% आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचा निर्णय. आणि वेस्ट इंडिजबरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 5 बाद 518 धावसंख्येवर घोषित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.